विचारणवा घेऊन आली येरळावाणी सर्वांच्या मनोमनी आपली येरळावाणी
91.2 FM येरळावाणी चला विकासाचं बोलू
येरळावाणी 91.2
91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणीच्या वतीनं SBC3 युनिसेफ आणि येरळावाणीच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता आमची उर्मिला या कार्यक्रमाअंतर्गत बालविवाह नियंत्रण आणि बालविवाहाचे दुष्परिणाम या विषयावर कम्युनिटी हॉल जालिहाळ इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जालिहाळ आणि आसपासच्या परिसरातले नागरिक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, येरळा प्रोजेक्ट सोसायटीचे कर्मचारी तसंच येरळावाणीचे कर्मचारी आणि बहुसंख्येनं श्रोते उपस्थित होते. तर ऐकूया या कार्यक्रमाचा रेडिओ वृत्तांत, अर्थात येरळावाणी वृत्तांत.
91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणीच्या वतीनं सगळ्यांचं मी स्वागत करते. व्यासपीठावरचे मान्यवर ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, डेप्युटी असे सगळे मान्यवर आहेत. आवर्जून वेळ काढून आपण सगळेजण कार्यक्रमासाठी आलेला आहात. येरळावाणीच्या वतीनं मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी, SBC3 आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानं आमची उर्मिला या विषयावर कार्यक्रम प्रसारित होत आहेत, येरळावाणीवरून प्रसारित होत आहेत. यामध्ये बालविवाह जर झाला, लहान वयामध्ये विवाह झाला, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे याचा विचार आपण प्रत्येकानंच करायला पाहिजे. अर्थात आपण विचार करत नाही असं नाही, आपल्याला माहिती असतं लहान वयात मुलीचं लग्न झालं तर पुढे काय अडचणी येऊ शकतात, काय समस्या निर्माण होऊ शकतात. पण काही वेळेला परिस्थितीच अशी असते की त्याचा विचार करून आपण म्हणतो की मुलीचं लग्न करून दिलं की आपल्या सासरच्या घरी गेली म्हणजे मग आई वडील जबाबदारीतून थोडेफार मुक्त होऊ शकतात आणि मग त्यांना आपल्या नित्याचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे त्यासाठी वेळ देता येईल. काय जे नोकरीसाठी प्रयत्न करायचे किंवा शेतात कामाला जायचे त्यासाठी वेळ देता येईल, नाहीतर मग मुलीची काळजी करत बसायचं, तिच्याकडे कोण बघणार, अशी समस्या निर्माण होत असल्यामुळे लहान वयात लग्न होण्याचं प्रमाण आपल्या भागामध्ये सुद्धा जास्त आहे. सगळीकडेच आहे नाही असं नाही, पण लहान वयामध्ये लग्न झालं तर त्याचे अत्यंत असे दुष्परिणाम आरोग्यावर होतात आणि पुढची जी संतती आहे ती सुद्धा मग आरोग्य पूर्ण होत नाही. मग मुलांमधलं कुपोषण किंवा आरोग्यविषयक समस्या निर्माण होणं अशी परिस्थिती येत जाते आणि मग एकंदरीतच आरोग्य हे चांगलं राहत नाही. म्हणून बालविवाह नियंत्रणात आणणं हे खूप महत्वाचं आहे. यासाठी हा कार्यक्रम आहे आमची उर्मिला, तर या दृष्टीनंच आम्ही इथं आलेलो आहोत. मी अप्पू सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरचे जे मान्यवर आहेत त्यांची ओळख करून द्यावी, परिचय करून द्यावा.
आज जे आपण बालविवाह संदर्भात जे मीटिंग ठेवली त्यासाठी आपल्या गावातील सरपंच, चेअरमन आहेत, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य आणि इतर मान्यवर व गावातील बंधू आणि भगिनी हे जे उपस्थित आहेत. आता आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या गाव सोसायटीचे चेअरमन पांडुरंग भोसले उपस्थित आहेत, परत सोसायटीचे माजी चेअरमन सिद्धू बिराजदार आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य रमेश भोसले, सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी चव्हाण, आपले ग्रामपंचायत सदस्य मलकाजी पुजारी, दत्तात्रय जाधव आणि आपले जे आता गावात कोरोनासाठी किंवा इतर कामासाठी प्रत्येक कामात किंवा एखादी अडचण आहे तिथं म्हणजे आवर्जून उपस्थित असणारे आपल्याच गावचे डॉक्टर सुनील भोसले उपस्थित आहेत आणि तसेच माझे बंधू आणि भगिनींना उपस्थित आहेत. तरी आपण ह्या कार्यक्रमात एवढंच जाणून घ्यायचं की बालविवाह लग्न तर करायचंच आहे पण त्या कुठल्या हिच्या वयामध्ये किंवा कुठल्या ह्याच्यानुसार करायची ती माहिती ऐकण्यासाठी आपण इथं आहोत.
तर आता आपले विचार व्यक्त करतायत SM उदगिरगे.
माझं नाव उदगिरगे SM, ग्रामसेवक, ग्रामपंचायत जालिहाळ बुद्रुक. आज खरं तरी येरळा वाहिनीकडून जो एवढा मोठा चांगला छानसा कार्यक्रम की खरोखर लोकांना कायदा काय आहे हे स्पष्ट माहिती आहे पण मला ते माहिती नाही याचं सोंग करून लोक गुपचूप आपल्या मुलीचं लग्न करता का करता की तुमचा तुमच्या पाल्ल्यावरती थोडाफार विश्वास नसतो. मुलगी उपवर झाली की आई वडिलांना घाई असते कधी येतं तिचं लग्न करतो पण उपवर झाल्यानंतर तिला खरोखर मी आई होताना माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत हे तिला कळतही नसतं. इतपत त्या वयात ती पहिल्यांदा वाढायला जन्म देते की तिला खरेखर परिपक्व झाल्यानंतर मुलगा असो किंवा मुलगी, मुलीचं वय 18 आणि मुलाचं 21 यानंतरच लग्न का करा की त्या पाल्ल्याला कळावं की बाबा आपली जबाबदारी नेमकी काय आहे. आणि खरं तर आज एवढा छान कार्यक्रम घेतला आणि एवढा छान कार्यक्रम झाला त्यावर सर्वांचं मी आभार मानतो.
आमची उर्मिला यामध्ये बालविवाह नियंत्रण या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले जालिहाळ इथले कम्युनिटी हेल्थ ऑफिसर समुदाय आरोग्य अधिकारी सुनील भोसले सर आहेत, तर त्यांनी या विषयावर मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते.
आदरणीय व्यासपीठ, आज येळावाणीनी आपल्या गावात बालविवाह कमी करण्यासाठी किंवा त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आमच्या गावामध्ये जे मोहीम राबवतोय त्याबद्दल मी गावकरी आणि आरोग्य विभागाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. तर बालविवाह म्हणजे जे मुलींचं वय आहे शासनाने ठरवून दिलेलं 18 आणि मुलांचं 21, त्याच्या एक दिवस जरी आधी केलं तरी ते कायद्याच्या दृष्टीनं बालविवाह मानला जातो. बालविवाह करण्याची काय कारणं काय असू शकतात थोडक्यात? आता तुमच्या आजूबाजूला शेजारी एखादा झाला असेल, काही कारण असू शकतात, ते कारण काय असू शकतात तुम्ही थोडक्यात सांगू शकाल कोणतरी?
आई वडिलांना 4 मुली असतात, लवकरात लवकर म्हणजे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते लवकरात लवकर लग्न करून द्यायचं.
माझी चेअरमन शिवाजी मुद्दा सांगितलेला आहे की आई वडिलाला जर जास्त अपत्य असतील, जर 4 अपत्य असतील तर आई वडिलांना असं वाटतं की त्यांच्यावरती एक दबाव आहे किंवा बर्डन आहे, त्या उद्देशाने लवकरात लवकर लग्न लावून द्यावं. अजून काही सामाजिक अंधश्रद्धा किंवा रूढी परंपरा असू शकतात किंवा आई वडिलांचं जे आर्थिक परिस्थिती आहे ते असू शकतं किंवा आपल्या भागामध्ये असणारा सोशल किंवा नातेवाईकांचा दबाव असू शकतो किंवा आई वडिलांचं जे शिक्षण आहे, समजा आई वडिलांचं पुरेसं शिक्षण नाहीये, हे पण कारण असू शकतं. अजून बरेच काही कारण असू शकतात पण ते झाल्यावर आपल्या आरोग्यावर किंवा बरेच काही परिणाम होतात, ते परिणामाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असावं. तर ते परिणाम काय होऊ शकतात? शारीरिक परिणाम, समजा शारीरिक जे वाढ आहे लग्न झाल्यावर आईला जे बाळ होण्यासाठी वय आहे 18 वयानंतर बाळंतपण होण्यासाठी जे शारीरिक वाढ असते ते झालेलं असतं, पण त्याच्या आधी गेल्यामुळे काय होतं, शारीरिक वाढ व्यवस्थित झालेली नसती, मग त्यामुळे मातेच्या आयुष्यावरती खूप दुष्परिणाम होतात, मुलांना पण होऊ शकतात. जर समजा मातेचं शारीरिक वाढ नाही त्यावेळी ती गरोदर झाली तर पुढे होणारं बाळ पण कुपोषित किंवा आईच्या पण आणि बाळाच्या जीवाला पण धोका उद्भवू शकतो आणि त्याचा जे एकंदरीत खर्च आहे त्यामुळे कुटुंबावरती पण खूप आर्थिक परिणाम होऊ शकतात. हे शारीरिक परिणाम पण बरेच आहे आणि काही मानसिक परिणाम पण, आता बरेच मी पण बरेच काही पेशंट पाहिलेले आहे त्याच्यामध्ये असं आहे की जर समजा 16-17 वयामध्ये जर बाळंतपण झालं किंवा ते बाळंतपणाचं जे एक जे ट्रेस आहे म्हणजे संसाराचा ट्रेस असेल किंवा बाळंतपणामध्ये जे होणारा चेंजेस आहे त्याचं ट्रेस ऑब्झर्व किंवा हे करण्यासाठी जे बेसिक मॅच्युरिटी व्हावं लागतं ते 18 वर्षाच्या आधी झालेलं नसल्यामुळं बरेच मानसिक परिणाम पण होऊ शकतात, बरेच मानसिक रुग्ण पण याच्यातून आढळून येऊ शकतात. दुसरं म्हणजे एज्युकेशनवरती याचा काय परिणाम होऊ शकतो? लग्न झालं तर असं आता मला सांगा की लग्न झालेले किती पर्सेंटेज म्हणजे काही शिकू शकतात पण किती पर्सेंटेज महिला हे लग्नानंतर शाळेला जाऊ शकतात? क्वचित 10-20% असू शकतं ते लग्नानंतर पण शिक्षण त्यांचं कंटिन्यू ठेवू शकतात. आता सध्या तरी जे सर्वेनुसार 80% ग्रामीण भागामध्ये लग्नानंतर स्त्रियांचं एज्युकेशन कमी होतं आणि शहरी भागामध्ये त्याचं प्रमाण आहे 60%. म्हणजे बालविवाहाचं शिक्षणावरती पण परिणाम होतो आणि आर्थिक परिणाम तर आता जसं सांगितलं, जर समजा कमी वयामध्ये त्यांचं गरोदरपणा थांबलं तर त्याचं जे आजार आहे, आजारामुळे जे हॉस्पिटलला होणारा खर्च आहे याचं पण आर्थिक परिणाम इंडायरेक्टली त्यांच्या कुटुंबावर देशावर हे आर्थिक परिणाम पण होते. आणि सामाजिक आणि बरेच सामाजिक परिणाम पण आहे. सामाजिक परिणाम असं म्हणता येईल की ओव्हरऑल समाजाचं जर सगळं जर व्यवस्थित असेल तर समाज आणि आपला देश व्यवस्थित असेल. जर समजा त्याच्यामध्ये असं काही आरोग्याचं असतील असे दुष्परिणाम जर आढळायला लागले तर ओव्हरऑल समाजावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि जर समजा हे रोखायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे शासनानं तर कायदा रूल घालून दिलेले आहे, ते फक्त आपण पालन करत नाही. म्हणजे कारणं भरपूर आहेत, कारणं नाही असं नाही, कोणी स्वकुशीन असं काही करत नाही, पण जे काही कारणं असतील त्या कारणाला कमी करून हे रोखू शकतो आपण. तर रोखण्यासाठी काय करू शकतो आपण? तर एक तरी मुलीचं शिक्षण, जर समजा एखादं शिक्षण झालेली मुलगी असेल तर ती हे रोखू शकते. आणि दुसरं आई वडिलांचं शिक्षण, आई वडिलांचं जे समाजाकडे किंवा मुलीकडे पाहण्याचा जे दृष्टिकोन आहे ते बदलायला पाहिजे आपल्याला. दुसरं हे पण आहे की जेंडर भेदभाव म्हणतो आपण, जेंडर डिस्क्रिमिनेशन, हे बदलायला पाहिजे. शिक्षण मुलांना, मुलगा किंवा मुलगी दोघांना समान दिलं गेलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत जर स्त्रियांचं शिक्षण प्रमाण वाढत गेलं तर आपण बालविवाहावरती कंट्रोल आणू शकतो. अजून दुसरं जे शासनाचं नियम आणि धोरण आहेत त्याचं काटेकोरपणे आणि स्ट्रिक्टली पालन केलं गेलं पाहिजे. जर समजा एखादा आपल्या भागामध्ये बालविवाह होत आहे तर आपण सामूहिक सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती प्रयत्न केले पाहिजे की ते थांबवण्याचं. म्हणजे त्यांचं काही दुश्मन आहे पण थांबवायचं नाही. ते जर समजा खूपच लहान आहे मुलगी, त्याच्या भविष्यात होणारे त्याचे शारीरिक किंवा जे मानसिक आजार आहेत ते आपण कमी करण्यासाठी एक समाजाचा एक आपण काहीतरी लागतो या उद्देशानं किंवा आधी सुरुवातीला आपण त्यांच्या घरच्यांना त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना काउन्सिलिंग करून हे आपण रोखू शकतो. जर असं झालं तर आपल्या देशावरच म्हणजे फक्त आपलं गाव हे नाही आपण गावापासून जर सुरू केलं तर पुढे जाऊन आपल्या देशावरती जे बालविवाहामुळे होणारा दुष्परिणाम आहे आपल्या माता भगिनीवरती होणारा जे शारीरिक आणि मानसिक आजार वगैरे जे तयार होऊ शकते ते आपण जर कमी करू शकलो तर आज आपण जे मोहीम राबवत आहे त्याचा खरंच दोन शब्द मी सांगतो आणि थांबतो.
तर माजी चेअरमन श्रीयुत शिवाजी गोपाळ चव्हाण आपल्याला मार्गदर्शक विचार सांगतायत त्यांच्याकडून ऐकूया.
येळावानीनं कार्यक्रम राबवत आहे बालविवाह. बालविवाह म्हणजे काय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लगीन केलं पाहिजे. सगळ्या नाई वडील काय करतात की आता आमच्या गावात पद्धत आहे म्हणजे सगळीकडे पद्धत आहे एवढं लाभ देतो हुंडा एवढं लाभ देतो आता मुलींना हुंडा द्यायची पडतात ती आई वडिलांना बंद केलं पाहिजे ती मेन आहे.
तुम्हाला काय वाटतं
मग ही थांबते मग
योग्य आहे की अयोग्य आहे.
योग्य नाही अयोग्य आहे.
18 वर्षाच्या पुढे लग्न करायचं काही मुलींची मुलांची काहीतरी ह्या खेड्यागावामध्ये लपडे होताना आई वडील गरीब असतात आज मुस्त वडील जाणार त्यांनी त्याला गेल्यानंतर आम्ही तिथे आता कम्प्लेंट केलं
चालेल
आई वडिलांचा दोष नाही कारण काय ह्याच्यात आई वडिलांची चूक नाही आता मुली आहे त्या आमच्या इज्जतीसाठी त्यांनी काय करतात ते लग्न करून टाकलं.
बरोबर आहे. म्हणजे आपण इथे जे सगळे ग्रामस्थ जमलेलो आहोत तर आपल्या एकंदर सगळ्यांचं मत आता तुम्ही सांगताय किंवा अनुभव सांगताय ह्यावरनं असं लक्षात येतं की पटत नाहीये का तुम्हाला तर पटतंय. बरोबर आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मग लग्न करावं हे बरोबर आहे आरोग्याच्या दृष्टीनं. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे जी प्रत्यक्षात परिस्थिती समोर येते त्यातनं मग मार्ग तरी काय काढणार. तर त्यावेळेला जो मार्ग योग्य वाटतो तो मार्ग म्हणजे मुलीचं लग्न करून देणं म्हणून मग तो मार्ग स्वीकारला जातो. तर यावरही विचार व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तर तो विचार करायला पाहिजे आणि कायद्याच्या दृष्टीनं म्हटलं तर कायदा असं सांगतो की 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मगच मुलीचं लग्न करावं. तर आपल्या भागातलीच एक कन्या राजश्री जी आता येळावाणीवर आरजे म्हणून काम करते तिलाही काही बोलायचंय तिचं काय म्हणणं आहे.
ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಪುತ್ತೋರಿಗೆ ಕನ್ನಡ ತಿಳಿಯತ್ತು ಅಥವಾ ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇರಬಹುದು. ನಾನೀಗ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದವಳು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಂದು ಸಹವಾಸದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇರುವ ದರಿಬಡಚಿ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನಾನಿರೋದು. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ತವೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನ್ ಆಗತ್ತೆ ಏನ್ ನಡೆಯುತ್ತೆ ನಿಮ್ಗೂ ಗೊತ್ತು ನನಗೂ ಗೊತ್ತು. ಆಮೇಲೆ ಈಗ ಕಾಕ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಇಂಥ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಆಗ್ತವೆ ಒಂದ್ಸರಿ ಮಕ್ಕಳು ಕಾಲ್ ಜಾರ್ತಾರೆ ಆವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಆವಾಗ ತಾಯಿ ತಂದೆಗೆ ಏನ್ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಒಳ್ಳೆ ದಾರಿ ಹಿಡಬೇಕು ನನ್ನ ಮಗಳದ್ ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕು ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಯಾರು ಬಟ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸಬಾರ್ದು ಅನ್ನೋದು ವಿಚಾರ ಎಲ್ಲ ತಾಯಿ ತಂದೆದಿರುತ್ತೆ. ಇಲ್ಲನಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ತಾಯಿ ತಂದೆಗೆ ಅನ್ಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ ನನ್ನ ಮಗಳು ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು ನಮ್ಮ ಮಗನಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಮಗ ಎಲ್ಲಿ ತಪ್ಪಬಾರ್ದು ನೀವು ಮಗನ್ನ ಹರಿದಾಡಕ್ ಹೋಗಕ್ ಬಿಡ್ತೀರಾ ಮಗಳನ್ನ ಕಟ್ ಹಾಕ್ತೀರಾ ಆ ನಿಮ್ ಮಗ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತಾನು. ಯಾಕೆ ನಿಮ್ ಮಗನ್ ಕಟ್ ಹಾಕಲ್ಲ ನೀವು ಯಾಕೆ ನಿಮ್ ಮಗನಿಗೆ ರೂಲ್ಸ್ ಹಾಕಲ್ಲ ಯಾಕೆ ನಿಮ್ ಮಗನಿಗೆ ನೀ ಅಲ್ಲಿ ಹಾಕೋದಿ ಇಲ್ಲಿ ಹಾಕೋದಿ ಇಲ್ಲಿಂದ ಯಾಕೆ ನೀನು ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ದೆ. ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನೀನು ಗೌರವ ಯಾಕೆ ಕೊಡಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡ್ಬೇಕು. ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡೋಕೆ ಯಾವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗತ್ತೆ ಅವಾಗ ಎನ್ನ ಅನ್ಯಾಯ ನಿಂದಿರತ್ತೆ. ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ಏನ್ ಅನ್ಸುತ್ತೆ ಇದ್ರ ಮೇಲೆ?
ಹುಡುಗರದ ಏನೈತಲ್ರಿ ಈಗ ನನ್ನ ಮಗನೇ ತಪ್ಪು ಮಾಡದ ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡೋದ್ಗೆ ಅವನ ಮ್ಯಾಲ ಕಾರ್ವಾಯಿ ಒಂದು ಮಗನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ
ನೀವು ಅಂಕಲ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಸರಿಯಾಗಿದೆ. ಆದ್ರೆ ನಿಮ್ ಮಗ ತಪ್ಪು ಮಾಡೋಕ್ ಕಾರಣನೇ ಅವನು ಚಿಕ್ಕವನಿದ್ದಾಗಿಂದ ಬೆಳವಣಿಗೆ. ಅವನ್ ಬೆಳವಣಿಗೆ ಸರಿಯಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ನು ತಪ್ಪಾರಿ ಹಿಡಿತಾನೆ. ಅವನ್ ತಪ್ಪಾರಿ ಹಿಡುವವರ್ಗೇನೆ ನೀವು ಎಲ್ಲಿಗೆ ನಿಂದಿಸಬೇಕು. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ನಮ್ಮ ಊರ್ ಮಂದಿ ಜನ ಇರ್ತೀವಿ. ಊರ್ ಮಂದಿ ಜನ ಯಾಕಪ್ಪ ನೀನು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯ ಅಂತ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ರೆ ಯಾಕೆ ಹೇಳಲ್ಲ ಯಾರು? ಯಾಕೆ ನೀನು ಹೆಣ್ಮಗಳ ಕಡೆ ತಪ್ಪು ನೋಡ್ತಿದ್ಯಾ? ಯಾಕೆ ನೀನ್ ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀರ? ಯಾಕೆ ಆಗಲ್ಲ ಆಗತ್ತೆ? ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನ್ ಹೇಳುತ್ತೇನೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ನಮ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವನ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀನಿ ಅವನ್ ಪರಿ ಬಿಟ್ಬಿಡೋಣ. ನಮ್ಗೆ ಎಲ್ಗ್ ಬೇಕಪ್ಪ? ನಾವು ಸರಿಯಾಗಿದೀವಲ್ಲ ಮುಗ್ದೋಯ್ತು ನಮಗೆ ಬೇಕಿಲ್ಲ. ಈ ವಿಚಾರ ಅನ್ನೋದು ತಪ್ಪು. ಅದು ನಮ್ಮ ಮಗಳು ಅದು ನಮ್ಮ ಮಗ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಆವಾಗ ಅವರಿಗೆ ಇದು ತಪ್ಪು ಇದು ಸರಿಯಾ ನೀವ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ನಿಮ್ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಆಮೇಲೆ ತಿಳ್ಕೊತಾ ಇದೀನಿ. ನಾನ್ ಹೇಳದನ್ನ ಕೇಳಿ ಮೊದಲು. ಈ ಒಂದು ವಿಷಯ ಆಗ್ಬೇಕು ಸಮಾಜದಲ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಹೊರಗಡೆ ಯಾರಾದ್ರೂ ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ಯಾರಾದ್ರೂ ಯಾರಿಗೆ ತ್ರಾಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಾವ್ ಏನಂತ ಇರ್ತೀವಿ ಅವ್ರ ಪಾಡಿಗೆ ಬಿಟ್ಬಿಡ್ಬೇಕಪ್ಪ ನನ್ ಮೇಲೆ ಬಂದ್ ಹಿಂದಿತ್ತಲ್ರಿ ನನಗೆ ಅದ್ರ ಕದ್ರೊಳಗಿರ್ಬೇಕು ನಾನ್ ಸೈಡಕ್ಕಿರ್ಬೇಕು ಈ ದೃಷ್ಟಿ ಇರಬಾರ್ದು. ಆ ತಪ್ಪು ಮಾಡು ಮಗನು ನಮ್ದೇ ತಪ್ಪು ಮಾಡು ಮಗಳು ನಮ್ದೇ ಅವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ಬೇಕು ಹೀಗ್ ಮಾಡ್ಬೇಡ್ರಪ್ಪ ಇದನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೀಗಾಗತ್ತೆ. ಚಿಕ್ಕವರಿದ್ದಾಗಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗತ್ತೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗಲ್ಲ ಹೆಂಗ್ ನಡ್ಕೋಬೇಕು ಇದ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಒಳ್ಳೆ ತಾಯಿ ತಂದೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ಆ ತಾಯಿ ತಂದೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಿಜವಾದು ಅವ್ರ ತಾಯಿ ತಂದೆ ಆಗೋಕೆ ಸಾರ್ಥಕ ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಅವ್ರ ತಾಯಿ ತಂದೆ ಆಗ್ಬಾರ್ದು.
ಅಮ್ಚಿ ಉರ್ಮಿಲಾ ಹಾ ಬ್ಯಾನರ್ ಇಥೆ ಲಾವಲೇಲಾ ಹೇ ಯಾಕಡೆ ಬಗುನ್ ತುಂಬಾ ಕಾಯ್ ವಾಟ್ ತೆ ಸಾಂಗಾ ಬರ आमची राजश्री तुम्हाला प्रश्न विचारेल. संगीताताई तुम्ही बोला. संगीता मैलापुरे भिवर्गीच्या. हा
ಚಿತ್ರ ಕೋನ ಹಿಡಿತೀರಿ ನೀವೆಲ್ಲರ ಎದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅದನ್ನೋದು ಯಾರೊಬ್ರು ಹೇಳ್ತೀರೇನ್ರಿ? ಈ ದಿನ ಈ ಕಡೆ ಈ ಪ್ರಥಾ ಹೆಚ್ಚಿತ್ತು. ಸಣ್ಣ ಹುಡುಗರಿಗೆ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸದ ಮದ್ವೆ ಮಾಡುದು, ಜಲ್ದಿ ಗಂಡ ಮನೆ ಕಳಿಸು. ಆದ್ರೂ ಈಗ ಪ್ರಥಮ ಸ್ವಲ್ಪ ಕಮ್ ಆಗ್ಯದ. ಅಂದ್ರೂ ಎಲ್ಲರೇ ಬಹುತಾಂಶ ಊರಾಗ ಐತಿ ಹಿನ ಬಾಲ್ ವಿವಾಹ ಮಾಡಿರ್ತಾರ. ಬಾಲ್ ವಿವಾಹ ಮಾಡಿದ್ರ ಏನೇನ್ ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಆತ ಅನ್ನೋದು ಯಾರಿಗಾರ ಗೊತ್ತಿರ್ಬೇಕೆ? ಕಿವಿಲ ಕೇಳಿ ಒಬ್ಬರ ಮನ್ಯಾನ್ ಹಿಂಗಾಯ್ತು ಹಂಗ ಹಿಂಗ ಈಗ ಎಲ್ಲಾರ್ಗಿ ಗೊತ್ತೇ ಇರ್ತದ. ಆದ್ರೂ ಶಕ್ತೈತೋ ಈಗ ಯಾರು ಬಹಳ ಹಂಗ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೂ ಮಾಡೇಬಾರ್ದು ಕರೆ ಲೆಕ್ಕಿಲೆ. 18 ವರ್ಷ ಪೂರ್ಣ ಆಗೋತನ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮದ್ವೆ ಮಾಡಿ ಕೊಡಬಾರ್ದು. 10ವಿ 12ವಿ ಸಾಲ್ಯಾಗ ನಾ ಮುಂದ 2 ವರ್ಷ ಮನೆಯಾಗಿದ್ರು ನಡೀತದ. ಆದ್ರೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮಂದಿ 7ವಿ ಸಾಲ್ ಆಯ್ತು ಹುಡುಗಿಯರ್ ದೊಡ್ಡ ಹೋಗೋಣ ಲಗೆ ಮದ್ವೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ಮಾರಬಾರ್ದು. ಮಾಡಿದ್ರ ಅವ್ರ ಹುಡುಗರು ಹಿನ ದೊಡ್ಡ ಆಗಿರ್ಲಾ, ಅವ್ರ ಶರೀರ ಪೂರ್ಣ ತಯಾರ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಅಂದ್ರ ಲಗ್ನ ಮಾಡಿ ಮದ್ವೆ ಆದ ಬಳಕ ಮಕ್ಕಳ ಹಡಿಬೇಕ್ರ ಅವ್ರ ಶರೀರ ಪೂರ್ಣ ತಯಾರ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸದಾಗ ಗರ್ಭಧಾರಣ ಆಯ್ತಂದ್ರ ಹುಡುಗರಿಗೆ ತ್ರಾಸ, ನಿಮಗೂ ತ್ರಾಸ. ಆಯ್ದ ಫೇಲ್ ಆಗುದು, ಇಲ್ಲಂದ್ರ ಆ ಹುಡುಗಿಯರೇ ಕೆಟ್ಟ ಹೊಟ್ಟೆನ್ ಕೂಸರಿ ಸತ್ಬಾರ್ದು, ಹಿಂಗ ಏನಾರ ಹಿಂಗ ಪರಿಣಾಮ ಆಗ್ತಾವ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಲ್ ವಿವಾಹ ಸಣ್ಣ ಇರ್ತಲೇನ್ ಮಾಡ್ಬಾರ್ದು. ಇವಾಗಾದ್ರೂ 18 ವರ್ಷ ಪೂರ್ಣ ಆದ ನಂತರ ಬಹಳ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕು. ಹುಡುಗರು ದೊಡ್ಡ ಆದ ಬಳಕ ಪೂರ್ಣ ಸಜ್ಞಾನ ಆದ ನಂತರ ಮದ್ವೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರಿಗೆ ತಿಳಿತೈತಿ, ನಿಮ್ಗೂ ಸೋಪಾ ಹೋತೈತಿ. ಈಗ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಮಾಡೋಣ, ನಿಮ್ಗೂ ತ್ರಾಸ ಅವ್ರಿಗೆ ತ್ರಾಸ ಆಗ್ತದ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹುಡುಗಿಯರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಹೆಚ್ಚಿನ ಮಹತ್ವದ್ರಿ. ಈ ಸದ್ದು 18 ವರ್ಷ ಆಗೋತನ. 18 ವರ್ಷ ಆದ್ರಿಂದ ಅವ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಸಜ್ಞಾನ ಅಂದ್ರೆ 20 ವರ್ಷ ಆದ್ರೂ ನಡಿಬಹುದ್ರಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮದ್ವೆ ಮಾಡ್ಲಕ. ಅದಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಬಾಲ್ ವಿವಾಹ ಅಂತ ಬಹಳ ಪ್ರಥಾ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೂ ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲರೂ ನಡೆದಿರ್ತಾವಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇದನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎರಳವಣಿದಿಂದ ತಗೊಂಡಿದ್ದೆ. ಇವತ್ತು
ಆರೋಗ್ಯ ಕಾಯಿ ಪರಿಣಾಮ
ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಆದ ನಂತರ ಆರೋಗ್ಯದ ಮ್ಯಾಗ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಎಚ್ ಬಿ ಕಮ್ ಆಗುದು, ಅಶಕ್ತಪನ ಬರುದು ಅಂತ ಹುಡುಗಿಯರ್ ಅಂದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸಾರ್ಕ ಆಜಾರಿ ಬೀಳುದು. ಅಂದ್ ಪಟ ಪಟ ಜಲ್ದಿ ಮಕ್ಕಳಾಗನ ಅವ್ರಿಗೆ ಪಿಶ್ವಿದು ತ್ರಾಸ ಆಗುದು, ಗರ್ಭಾಶಯ ಧೋಕಾ ಕೊಡುದು. ಅಂದ್ ಹುಡುಗರು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಇರ್ತಲೇಕಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು 1, 2, 3 ಬಾಣ್ತಾನಾಗನ ಅಕ್ಕಿಂದು ತಾಕತ್ ಎಲ್ಲ ಕಮ್ ಆಗಿರ್ತದ. ಅಂತ ಕಮ್ ಆಗನ ಆಕಿಗೆ ಒಂದು ಜಲ್ದಿ ಜಲ್ದಿ ಬಾಣ್ತಾನಾಗನ ಆಕಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ಆಕಿನ ಶರೀರಕ್ಕ ಸಿಗಲಾರ ಬಟ್ಯಾಕ ಆಕಿನ ಕಮ್ ವಯಸ್ಸಿನಾಗೆ ಎಲ್ಲಾ ಸಂಸಾರ ಆಗ್ಬಿಡ್ತದ. ಮುಂದ ಜೀವನದಾಗ ಏನಾರ ಹಿಂಗ ಮಾಡ್ಬೇಕು ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳದಾಗೆ ಆಕಿಂದು ಭವಿಷ್ಯ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೈತಿ. ಆಕಿನ ಶರೀರಕ್ಕೆ ಸುಖ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ, ರಕ್ತ ಕಮ್ ಆತದ. ಅಂದ್ ಪಿಶ್ವಿದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗನ ಸರ್ಕ ಆಜಾರಿ ಬೀಳುದು, ಸರ್ಕ ದವಾಖಾನೆ ಹಾಕೋದು. ಅಂದ್ ಆಕಿಗೆ ಹಂಗಾಗನ ಮಕ್ಕಳನ್ನು ರುಜು ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳಿಗೂ ಆಹಾರ ಪೋಷಣೆ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ಆಕಿಗೆ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದ? ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಬಾಲ್ ವಿವಾಹ ಮಾಡಬಾರ್ದು. ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹದಾಗ ಜಲ್ದಿ ಮದ್ವೆ ಆದ ನಂತರ ಬಾಣ್ತಾನದೊಳಗ ಮಾತಾ ಮೃತ್ಯು ಆಗ್ತಾವ, ಮತ್ತ ಕೂಸುಗಳು ಸಾಯ್ತಾವ, ಬಾಲ್ ಮೃತ್ಯುನು ಆಗ್ತಾವ. ಅಂದ್ ಜಲ್ದಿ ಜಲ್ದಿ ಬಾಣ್ತಾನ ಆಗಿರ್ತಾವ, ದಿಢ ವರ್ಷಿಗೊಮ್ಮೆ ಹೊಡೆದ್ ಬಿಡನ ಪಟಾಪಟ ಮಕ್ಕಳಗನ. ಆ ಹುಡುಗರು ರುಜು ಇರಂಗಿಲ್ಲ, ಆಕಿ ಮಾತಾನು ರುಜು ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅಂದ್ ಹುಡುಗರಿಗೂ ಸಾರ್ಕ ಕಿರಿಕಿರಿ ಕಿರಿಕಿರಿ ಅಂತ ಕುಪೋಷಿತ. ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಸಣ್ಣ ಕೈಕಾಲ್ದು ಅಂತ ಹುಡುಗರಿಗೆ ಹಿಂಗ ಅಶಕ್ತಪನ, ರಕ್ತ ಕಂಬಿಳು, ಅಂದ್ ಕೈಕಾಲ್ ಸಣ್ಣ, ಹೊಟ್ಟೆ ಡುಮ್ಮ ಹಿಂಗ ಆತ ಹುಡುಗರು. ತಾಯಿ ಇದ್ರ ಮೊದ್ಲೇ ಅಶಕ್ತ ಆಗಿರ್ತಾಳಿಲ್ಲ, ಆಕಿಗೂ ಶರೀರಕ್ಕ ಅಪಾಯಕಾರಕೇ ಇರ್ತದ. ಹುಡುಗರು ಆದ್ರೂ ಚಲೋ ಹುಟ್ಲಾರ ಬಟ್ಟ ಹುಡುಗರು ಹಿಂಗ ಅಪಾಯಕಾರಕೇ ಇರ್ತಾವ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಲ್ ವಿವಾಹದ ಪರಿಣಾಮ ಎಲ್ಲಾ ತರ ಮೇಗೆ ಅನುಭವಿಸ್ಬೇಕು. ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಶಕ್ಯತೆ ಮಾಡಬಾರ್ದು.
ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಮಾಡೋದನ್ನ ಕಂಡ್ರೆ ಅವರಿಗೆ ನೀವು ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಈ ತರ ಮಾಡಬೇಡಿ. ಈ ತರ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ತಮ್ಮ ಭವಿಷ್ಯ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಕಷ್ಟ ಪಡೋದು ತಾಯಿ ತಂದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಕ್ಕಳು ಸುದೃಢವಾಗಿರ್ಬೇಕು. ತಮ್ಮ ಹೆಣ್ಮಗಳಾಗ್ಲಿ ಈ ಕಡೆ ಗಂಡ ಮಗ ಆಗ್ಲಿ, ಎರಡು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳೇ, ತಮ್ಮ ಒಂದು ಕರುಳಿನ ಕುಡಿಯವು. ಅವು ಸುದೃಢವಾಗಿ ತುಂಬಾ ವರ್ಷ ಬದುಕಬೇಕು, ಬಾಳ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕ ಆ ವಿಚಾರವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಯಾವಾಗ್ಲೂ ಅವರ ಒಂದು ಶಾರೀರಿಕ ಮಾನಸಿಕ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸಂಸಾರ ಮಾಡೋದು, ಮಕ್ಕಳನ್ನ ಬೆಳೆಸೋದು ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ಬೇಕು, ಈ ಒಂದು ವಿಚಾರ, ಈ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಅವರ ಒಂದು ತಲೆಗೆ ಬರಬೇಕು, ಅವ್ರ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಮತ್ತೆ ಒಂದು ಶಾರೀರಿಕ ಅವರ ಬೆಳವಣಿಗೆ ಕೂಡ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಒಂದು ಪೇಲಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಅತ್ತೆ ಮಾವ ಆಗ್ಲಿ, ಮನೆಯಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲಾ ಜನರಾಗ್ಲಿ, ಅವರ ಒಂದು ಕಾಳಜಿ ತಗೊಂಡು ಸೊಸೆ ಆದ್ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಜವಾಬ್ದಾರಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಹಾಕ್ತಿವಿ. ಪೂರ್ತಿ ನಾವು ಬಂಡಿ ಗಾಡಿಯನ್ನ ಹೂಡಿರ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ. ಆದ್ರೆ ಆ ಗಾಡಿಯನ್ನ ಮುಂದು ಒಂದು ಶಕ್ತಿ ಆ ಹೆಣ್ಮಗಳಲ್ಲಿ ಇರ್ಬೇಕು. ಆ ಒಂದ್ ಹೆಣ್ಮಗಳಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಇದ್ರೆ ಆ ಹೆಣ್ಮಗಳು ತಮ್ಮ ಮನೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಪಾಲಿಸಬಹುದು. ಆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಪಾಲಿಸಿದ್ರೆ ತಮ್ಮ ಮನೆ ಕೂಡ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬಹುದು. ಅದನ್ ಬಿಟ್ಟು ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಿ, ಈಗ ನಾವು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಮದುವೆ ಮಾಡಿದೀವಿ, ಆ ಒಂದು ಬಂಡಿ ಗಾಡಿಗೆ ನಾವು ಆ ಮಗುವನ್ನ ಹೂಡಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಅವು ಎಳೆಯೋಕ್ಕಾಗ್ಲಿಲ್ಲ, ನಡುವೆ ಆ ಮಗುಗೆ ಏನಾದ್ರೂ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಮನೆ ಅಲ್ಲೇ ನಿಲ್ಬಹುದಲ್ವಾ? ತೊಂದರೆಗಳು ಬರ್ತವೆ, ಎಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರ್ತವೆ. ಈ ರೀತಿ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ನಾವು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಪಿಶ್ವಿ ತೊಂದರೆ ಆಗ್ತವೆ, ಇನ್ಯಾವ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮೇಮೆಗಿನ ಹೋಗೋ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಇನ್ಯಾವ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮಾನಸಿಕ ತೊಂದರೆಗಳು ಉಂಟಾಗ್ತವೆ, ಇನ್ಯಾವ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಡಿಲಿವರಿ ಆದ್ಮೇಲೆ ಮಗುಗೆ ಹಾಲು ಕುಡಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಹಾಲೇ ಬರಲ್ಲ, ಈ ರೀತಿ ತೊಂದರೆಗಳನ್ನ ನಾವು ಕಂಡು ಬರ್ತೀವಿ. ಆವಾಗ ಮಗು ಕುಪೋಷಿತವಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟೊಂದು ದುಷ್ಪರಿಣಾಮಗಳು ನಮ್ಗ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತವೆ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಕೆಲವೊಂದ್ಸರಿ ಯಾವ್ಯಾವ ಕಾರಣಗಳಿರ್ತವೆ ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ, ಅದನ್ನ ನಿಮ್ ಕಡೆ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗಿದೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಆಗುವ ಕಾರಣಗಳೇನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಗೆ ಹೇಳಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಕಾರಣಗಳನ್ನ, ಆ ತೊಂದರೆಗಳನ್ನ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಿಡಿಸಬೇಕು, ಆ ತೊಂದರೆಗಳಿಂದ ಸಮಾಜನ ಹೊರಗೆ ತರಬೇಕು ಒಂದು ವಿಚಾರ ನಮ್ಮ ಏರಳವಾಣಿ SBC3 ಯುನಿಸೆಫ್ ಕಡೆಯಿಂದ ಬಿಜಿ ಉರ್ಮಿಲಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಿಂದ ಒಂದು ನಾಟಕವನ್ನು ನಾವು ರೇಡಿಯೋಯಿಂದ ಪ್ರಸಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಆ ಪ್ರಸಾರ ಮಾಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಅನ್ನ ನಾವು ತೋತಾ ಇರ್ತೀವಿ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇರ್ತವೆ ಎಲ್ಲಾ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಿಂದ ಬಿಡಿಸೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ತೊಂದರೆಗಳನ್ನ ಕೂಡ ನಾವು ಸಮಾವೇಶ ಮಾಡಿ ಆ ನಾಟಕೀಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಿಡಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ವಿಚಾರ ಇದೆ ನಮ್ದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ನಿಲ್ಲಿಸುವ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡೋಣ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸುದೃಢವಾಗಿ ಆರೋಗ್ಯವಾಗಿ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ನಾವು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ನಾಗರಿಕರಾಗಿ ಇಲ್ಲ ನಾವು ಕುತ್ತಿರ ಜನರಿಗಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಧನ್ಯವಾದ. ನೀವು ಕೂಡ ಹೇಳಿ ನನಗೆ. ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಾ ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹದ ಕಾರಣವನ್ನ?
ಅಂದ್ರೆ ಹೆಣ್ಣು ಮಗು ಅಂದ್ರೆ ದುರ್ಲಕ್ಷ ಮಾಡ್ತಾರ, ಅಂದ 7-14 ವರ್ಷ ಆಗ ಮದ್ವೆ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ. ಅವ್ರದ್ದು ಇದು ಗೊತ್ತಿರಂಗಿಲ್ಲ ಸಂಸಾರ ಮಾಡೋದು ಹೆಂಗನದು, ಅದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುತ್ತೆ ಮುಂದೆ ಗರ್ಭ ಇದರಿಂದ ಮಗು ಕುಪೋಷಿತ ಹುಟ್ಟುತ್ತದೆ, ಮಗುವಿನ ಸಂಭಾಳನೆ ಮಾಡೋದಾಗಲ್ಲ ಅವರಿಗೆ. ಅದರಿಂದ ಮತ್ತ ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಮಾಡಬಾರ್ದು ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ.
ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಮಾಡುವ ಕಾರಣ ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಾ?
ಆಯಿ ವಡಿಲ್ ಜರ್ ಗಂಭೀರಪಣೆ ಉಭಾರ ಇಲ್ಲಕ್ಕೆ ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಹೋಗ ಶಕತ್ ನಾಯಿ. ಮೂಲ ಕಾರಣ ಆಯಿ ವಡಿಲಿಸ್ ಅಸ್ತಾತ್, ಕಾರಣ ಲಹಾನ್ಪಣಿ ಮುಲಿಸ ಲಗ್ನ ಕರುನ್ ತೇನ ಯಾಂಚ ಕಾರಣ ಮಂಜೆ ಆಯಿ ವಡಿಲಿ ಪಹಿಲೆ ಮಂಜೆ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಹಾತುನ್ ಅಸ ಶಿಕ್ಷಾ ಶಿಕವನ ಪುಡ ಮಂಜೆ 18 ಪರ್ಯಂತ ಜೋಪಾನ ಕರ್ನ ಯಾಂಚ್ಯಾ ಕಾರಣಾನೆ ತ್ಯಾನಿ ಆಯಿ ವಡಿಲ್ ಲವಕರ ಲಗ್ನ ಕರುನ್ ದೇತಾತ್. ಪನ್ ತ್ಯಾನಿ ವಿಚಾರ ಕರತ್ ನಾಯಿ ಕಿ ಪುಡ ಮಾಚ್ಯಾ ಮುಲಿಚ ಕಾಯ ಆಯುಷ್ಯ ಘಡತಾಯ, ಹೆ ವಿಚಾರ ನ ಕರ್ತಾ ತ್ಯಾನಿ ಲಗ್ನ ಕರುನ್ ದೇತಾತ್ ಹೆ ತ್ಯಾಂಚೆ ಸುಖ ಅಸ್ತ ಆಯಿ ವಡಿಲ್.
ತುಂಬಾ ಕಾಯ್ ಸರಾಯ್ಲ ಪಾಹಿಜೆ ಅಸ ವಾಟತೆ ಆಯಿ ವಡಿಲಾನಿ?
ಮಂಜೆ ಭರ್ಪೂರ್ ಶಾಳಾ ಶಿಕಾವ ತ್ಯಾನ್ಲಾ ಮೊಟ್ಟೆ ಕರಾವ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಪಾಯಾವತ್ತೆ ತ್ಯಾನಿ ಮಂಜೆ ಮುಲಾಂಬರೋಬರ್ ಶಿಕ್ಷಣ ದಿಲ್ಲ ಪಾಹಿಜೆ ಮುಲಿನ್ನಾ ಮಂಜೆ ಮುಲಿಯನ್ಸ ಹಾಕ ಮುಲಿಯನ್ನ ದಾಖವೂ ದಿಲ್ಲ ಪಾಹಿಜೆ ಆಯಿ ವಡಿಲಾನಿ. ಆಯಿ ವಡಿಲಾನ್ಸ ಕರ್ದವ ತಾನೆ ಆಯಿ ವಡಿಲಾನಿ ಪಾಡು ಬರ್ತಾರೆ.
ತುಂಬಾ ನಾವು ಸಂಗಲ್ಕ
ಸಾರಿ ಕಾಣಿಲ್ಲ ನನ್ಗಡ್ಡೆ.
ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಮತ್ತೆ ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಾ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕು
ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಮಾಡಿದ್ರೆ? ತಂದೆ ತಾಯಿದೇ ತಪ್ಪಾಗುತ್ತೆ ಪೈಲ ತಂದೆ ತಾಯಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಳ್ಳ ಬಳ್ಳಿ ಬೇಕಾಗಿ ಅಣ್ಣನ ಮಗಳ ಅಥವಾ ತಮ್ಮನ ಮಗಳ ತಗೊಂಡು ಅವ್ರು ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಾಗವ್ರಿಗೆ ಏನಾದ್ರು ಹೃದಯಾಘಾತ ಇಲ್ಲ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳದ ನಮ್ಮ ಮಾಡೋದು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಕಾರಣ ಅಸ್ಕರ ಜಲ್ದಿ ನನಗೆ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾವೆ ತೊಟ್ಲ ಹಾಕೋಮತ್ತಿಗೆ ಹೆಸರು ಇಡುದು, ನಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಮಗನ ತಗೋತೀನಿ ಈ ತರ ಹೆಸರಿಟ್ಟು ಮುಂದೆಲ್ಲ ಮದುವೆ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನು ಶಿಕ್ಷಣ ನಾಲೆಜ್ ಇರುವುದಿಲ್ಲ ಇರೋದು ಅಷ್ಟ ಇವ್ರಿಗೆ ಹಿಂಗಾಗಿ ಮುಂದೆ ಮದುವೆ ಆಗುತ್ತೆ ಅವ್ರ ಡಿಲಿವರಿ ಟೈಮಿಗೆ ಏನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿ ಪಿಶು ಫೇಲ್ ಆಗಿ ಆ ಮಗುವಿಗೆ ಇದು ಆಗುತ್ತೆ ಗರ್ಭಧಾರಣೆ ಇದು ಸರಿಯಾಗಿ ಆಗುದಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳ ರೀತಿ ಬೆಳವಣಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಆಗುದಿಲ್ಲ, ಇದರಿಂದ ಹಿಂಗಾಗಿ ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಮಾಡಬಾರದು.
ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಿಮ್ ಹೆಸರು ಹೇಳಿ?
ಸುಧಾರಣಿ ಅಶೋಕ್ ಕುಮಾರ್.
ಕಾಕರ್ ನಿಮ್ ಜೊತೆ ಒಂದ್ ಎರಡ್ ಶಬ್ದ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಈಗ. ನಮಸ್ಕಾರ.
ನಮಸ್ಕಾರ.
ನಿಮ್ ಹೆಸರು ಹೇಳ್ತೀರಾ?
ನಮ್ಮ ಹೆಸರು ಬಸವಣ್ಣ ಮಲ್ಕಪ್ಪ ಚೌಗುಲಿ.
ನೀವು ಊರಿಗೀಗ ಉಪಸರ್ಪಂಚ?
ಹಾ, ಉಪಸರ್ಪಂಚ್ ದೇವರಿಗಿರಿ. ಬಾಲ್ ವಿವಾಹ ಯಾಕೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತಂದ್ರ ಮುಂದ ಅವ್ರದ್ದು ಪ್ರಪಂಚನೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಯಾವಾಗಲೂ ಸರಿಯಾಗಿ ನಡೀತಿರಲಿಲ್ಲ. ಬಾಲ್ ವಿವಾಹ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಮುಂದ ಅವ್ರದ್ದು ಡಿಲಿವರಿ ಆಗೋ ತ್ರಾಸ ಆಗ್ತದ್ರಿ, ಮತ್ತೆ ಹುಡುಗರು ವಾರ್ಡ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಮುಂದ ಅವ್ರದ್ದು ಸಂಸಾರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಚಂದ ನಡೆಯಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಬಾಲ್ ವಿವಾಹ ಮಾಡಬಾರ್ದು. ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹದಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಚ್ಚಾನ ಹೆಚ್ಚು ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಟ್ಟು ಮಾಡಿ ದೊಡ್ಡವ್ರು ಮಾಡಿ ಬಲಾಢ್ಯ ಆದ ನಂತರ ಅವ್ರದ್ದು ಲಗ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಹರಕತ್ತಿಲ್ಲ. ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅನೇಕ ಅಡಚಣೆ ಮುಂದೆ ಅವ್ರ ಪ್ರಪಂಚದೊಳಗೆ ಅನೇಕ ಅಡಚಣೆಗಳು ಸರ್ಕಿ ಅವ್ರದ್ದು ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋಗುದು, ಅವ್ರದ್ದು ಕೂಸುಗಳು ಏನು ಜನಸದ ಕೂಸುಗಳು ಇರ್ತಾವೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಸರ್ಕಿ ಜಡ್ ಕೆಮ್ಮ ನೆಗಡಿ ಜಡ್ಡು ಇದು ಸರ್ಕಿ ಚಾಲೋ ಆಗ್ತಿ, ಅವ್ರಿಗೆ ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋಗ್ಬೋದು. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹಿಂಗ.
ಇವಾಗ ನೀವು ಹಿರಿಯರಾಗಿ ಈ ಊರಲ್ಲಿ ಒಂದು ಯಾರಾದ್ರೂ ಕೆಲಸ ಏನಾದ್ರೂ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯನ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಜನರಿಗೆ ಹೇಗ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಊರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ ಊರಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರತಿ ಇರುತ್ತೆ ಹಿರಿಯರು ಕೇಳ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆವಾಗ ಈ ರೀತಿ ಮದ್ವೆ ಮಾಡೋಕೆ ಯಾರಾದ್ರೂ ತಯಾರಾಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು, ಯಾವ ರೀತಿ ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀರಾ
ಅವ್ರಿಗೆ? ಸಣ್ಣ ಹುಡುಗರಿಂದ ಮುಂದೆ ಪ್ರಪಂಚದೊಳಗ ಹುಡುಗರು ವಾರ್ಡ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರದ್ದು ಲಗ್ನ ಮಾಡ್ಲಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಪೂರ್ಣ ಅವರು 18-20 ವರ್ಷ ಈಗ ಅಲಿಕಡೆ ಮತ್ತೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನೇಮ್ 18 ಹೋಗಿ 21 ವರ್ಷದ ಮತ್ತೆ ನವೀನ ನೇಮ್ ಲಾಗು ಮಾಡೋರ್ದಾರ. ಈ ಲೆವೆಲ್ದಿಂದ ನಾವು 21 ವರ್ಷ ಆದ ನಂತರ ಅವ್ರು ಲಗ್ನ ಮಾಡ್ರಿ, ಪ್ರಪಂಚದೊಳಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಡಚಣೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತದೆ ಲಗ್ನ ಮಾಡ್ಬಿಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಉಪದೇಶ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವ್ರಿಗೆ.
ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ನೀವು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಈ ಊರಲ್ಲಿರೋ ಒಂದು ಜನರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗ್ಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಜನರಿಗೆ, ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು ಜನರು, ಈ ಒಂದು ವಿಚಾರ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೇದಾಗಿದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಧನ್ಯವಾದ.
लहान वयामध्ये विवाह करणं हे मुलीच्या आणि मुलाच्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नसतं. मुळात लहान वयात विवाह करू नये हा विचार पोहोचवायचा आपण प्रयत्न करतोय आणि एकंदरीतच वाढीच्या वयामध्ये मुलांच्या आणि मुलींच्या मनावर चांगले संस्कार करणं हे खूप गरजेचं आहे. तर एकंदरीत मुलांच्या मनावरचे संस्कार आणि त्याच्याशी संबंधित लहान वयात विवाह त्याचे दुष्परिणाम याविषयी आता आपल्याला सांगतायत शिक्षिका संध्या पाटील.
मी एका शाळेत शिक्षिका आहे पण आपली पालक म्हणून जबाबदारी काय आहे आपल्या मुलीवरती लक्ष ठेवलं पाहिजे तिला वेळोवेळी चांगल्या वाईटाची जाणीव करून दिली पाहिजे ही आपली जबाबदारी बरोबर आहे का नाही. तसंच फक्त मुलीला सगळं शिकवायचं का तर नाही. आपली जबाबदारी ही आहे की मुलगा म्हणून ज्यांना मुलं आहेत त्यांनी सुद्धा आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की तू कुठल्याही घाणेरड्या नजरेनी इतर मुलींकडे बघू नकोस. तू जर बघितलंस तर मी पहिला तुझी कानफाटात मारीन मग बाकीची पोलीस वगैरे. छेडछाड करणाऱ्या मुलाच्या बद्दल आई वडिलांना अभिमान वाटतो हे चुकीचं आहे. तेव्हा जसं फक्त मुलीला बंधनं घातली जातात तशी मुलांना पण जर बंधनं घातली तर हे जे तुम्ही म्हणता लफडी होतात अफेअर होतात या गोष्टीचं प्रमाण निश्चित कमी होईल. त्यामुळे इथं संस्काराचा सुद्धा भाग आहे. ही परिपक्वता पाहिजे तर एक परिपक्व आणि चांगला समाज निर्माण होईल. कशासाठी लग्न करायचं समाज चांगला चालवायचा आहे पुढं समाजामध्ये चांगली पिढी निर्माण करायची म्हणून आपल्याला समाजामध्ये लग्न ही एक परंपरा आहे भारतीय संस्कृती आहे आणि चांगली पिढी पुढे जन्माला घालायची त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट शरीराने सुदृढ पाहिजेत मुलं मुली त्यांचं पोषण नीट झालं पाहिजे. नुसतं खाणं पिणंच नाही तर त्यांचे वैचारिक पोषण सुद्धा गरजेचं आहे. त्यांना चांगल्या वाईटाची जाणीव करून द्यायची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण स्वतःवर कंट्रोल ठेवला पाहिजे. आपण उद्या दारू सिगारेट ओढून जर घरात बसलो आणि आपल्या बायकोवर अत्याचार करायला लागलो तर मुलं तेच शिकणार आहेत आपल्याकडून. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती आपण जोपर्यंत नियंत्रण आणत नाही आपण स्वतः काही स्वतःचं शिक्षण करत नाही तोपर्यंत आपण मुलांना या गोष्टी शिकवू शकणार नाही. मुलांना तुम्ही दोष देऊच नका. मुलं कुठनं शिकली हे सगळं आजूबाजूला बघतात तेच बघतात मुलं. त्यामुळे पूर्णपणे जबाबदारी पालकांची आहे. आपण चुकायचं नाही आपल्या शेजाऱ्याला मित्राला चुकू द्यायचं नाही आपल्या पायी पाहुण्याला चुकू द्यायचं नाही. आणि त्या सिरियलमध्ये युट्यूबच्या व्हिडिओ काय दाखवत आहेत हे सगळं काल्पनिक आहे. प्रत्यक्षातलं आयुष्य वेगळं आहे याची जाणीव करून द्या. प्रत्यक्ष तुमच्या मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्या. त्यांच्या शारीरिक आरोग्याची माहिती करून द्या. काय केल्यामुळं आपल्या शरीरावर वाईट परिणाम होणार आहेत याची जाणीव करून द्या. जसं ते मुलीला भोगायला लागणार आहे तसं मुलांना सुद्धा भोगायला लागणार आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणार आहे शारीरिक आरोग्यावर होणार आहे याच्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे.
यामध्ये सगळ्यांचीच भूमिका आहे. शाळेमध्ये शिक्षकांची पण भूमिका आहे मुलं घडवताना त्यांना चांगलं वाईट याची जाण करून देणं. पालकांची पण भूमिका आहे आणि जेव्हा सगळेजण मिळून एकत्रित काम करतील तेव्हा मग बंधनं घालण्याची वेळ येणार नाही तर आपोआपच त्यांना समजायला लागेल. आता याचं एक उदाहरण म्हटलं तर आपण असं किती बडबडलोन काय चर्चा केली तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा प्रत्येकाचं मत वेगळं प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. आपण आता तुम्हाला सांगायला काय जाते आमच्या घरात काय काय परिस्थिती आहे ते आम्हाला माहिती असं प्रत्येक व्यक्तीला वाटणार ना. पण तरी सुद्धा प्रत्येकानं सगळ्या दृष्टीनं विचार करून कसं वागायला पाहिजे आणि भलं सगळ्यांचं कशात आहे मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी काय करायला पाहिजे या दृष्टीनं विचार करायचा तर त्याला उत्तम प्रभावी उपाय म्हणजे गाण्यामधून जर एखादी गोष्ट सांगितली तर ती लोकांना जास्त चांगली समजती सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचती. तर ह्यासाठी आपल्या भारतातली परंपरा आहे संत एकनाथ महाराजांनी भारुडं लिहिली बहुरूढ असं म्हणतो आपण आणि त्यांनी त्या भारुडांमधून सांगितलं की काय करायला पाहिजे काय करायला नको कसं वागायला पाहिजे किंवा अध्यात्मामध्ये भक्ती म्हणजे काय नामस्मरण म्हणजे काय त्याचा फायदा काय. तसंच एक भारुड आहे ते
म्हणजे हे आधुनिक भारुड आहे
मुलीचा विवाह योग्य वयात करावा योग्य वय झाल्याशिवाय विवाह करू नये असं सांगणारं एक भारुड आहे. तर ते भारुड इथं सादर करावं अशी विनंती मी आपले राहुल कांबळे सर त्यांना करते.
तुमच्या मुलीच तुमच्या लेकीच करू नका लगीन लहानपणात. तुमच्या मुलीच अहो तुमच्या लेकीच करू नका लगीन लहानपणात. अहो लेका आहे तुमची अहो लेका आहे तुमची लय लहान वयाची आणि जाणीव ठेवा तुम्ही तिच्या बालपणाची. नाही झाली वाढ अहो नाही झाली वाढ तिच्या पूर्ण शरीराची, मग कशाला करता घाई तुम्ही तिच्या लग्नाची। अहो दादा तुमच्या लेकीच तुमच्या मुलीच करू नका लगीन लहानपणात, तुमच्या मुलीच करू नका लगीन लहानपणात। अहो तुम्ही तिच्या मनाचा करावा विचार, अहो तुम्ही तिच्या मनाचा करावा विचार, अन सोशल कसा तिला या संसाराचा भार। तुम्ही द्यावा तिला शिक्षणाचा आधार, अहो तुम्ही द्यावा तिला शिक्षणाचा आधार, अन येरळावानी सांगते मुलीच्या वयाचे होऊ दे 18 वर्ष पार। अहो तुमच्या मुलीच तुमच्या लगीन लहान वयात, तुमच्या मुलीच करू नका लगीन लहानपणात, लहानपणात, लहानपणात।
तर मंडळी, या भारुडाबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होतोय। आपण सर्वजण बहुसंख्येनं इथं उपस्थित झालात आणि बालविवाह त्याचे दुष्परिणाम काय आहेत याविषयी तुमचं मत तुम्ही व्यक्त केलं, त्याबद्दल येरळावाणीच्या वतीनं SBC3 आणि युनिसेफ यांच्याही वतीनं मी तुमचे सर्वांचे आभार मानते। नमस्कार, धन्यवाद।
श्रोते हो, 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणीच्या वतीनं SBC3, युनिसेफ आणि येरळावाणीच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता आमची उर्मिला या कार्यक्रमांतर्गत बालविवाह नियंत्रण आणि बालविवाहाचे दुष्परिणाम या विषयावर कम्युनिटी हॉल जालिहाळ इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मेळाव्याचं सूत्रसंचालन केलं होतं नीता जोशी आणि आरजे राजश्री यांनी। या मेळाव्यावर आधारित रेडिओ वृत्तांत आपण ऐकलात। संकलक जान्हवी खाडीलकर, निवेदिका संध्या पाटील। बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।